नमस्कार, तरुण भारत मुंबई। आजच्या ठळक बातम्या। भारतीय सेनेनं दिलं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे 7 सैनिक ठार। 500 आणि 1000 नोटांसंबंधी घेतलेला निर्णय गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। निर्वासितांना अमेरिकेबाहेर काढणार ट्रम्प यांचं वक्तव्य। आणि अदिती अशोकनं पटकावलं भारतीय महिला गोल्फ स्पर्धेत पहिलं स्थान। आता सविस्तर बातम्या। आज भारताच्या जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्थान घातलं आहे। भारतीय सेनेनं भीमबेर सेक्टरमध्ये ही कारवाई केली। पाकिस्तानी सैन्यानं भारतावर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे। भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं। यामध्ये मोठ्या संख्येत भारतीय जवान आणि सीमेवरील काही गावांमधील नागरिकही मृत्युमुखी पडले होते। दरम्यान पाकिस्तान येथील भारताचे उच्चायुक्त गौतम बोंबाला यांना पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं बोलावून या घटनेसंदर्भात विचारणा करत ताकीद दिली। भारत हा गरिबांचा आणि कष्टकऱ्यांचा देश आहे। 500 आणि 1000 नोटांसंबंधी घेतलेला निर्णय गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। उत्तर प्रदेश इथे आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये ते बोलत होते। नक्षलवादी आणि दहशतवादी नकली नोटा छापून आपल्या देशात विघातक कृत्य करतात। दहशतवाद आणि नक्षलवादाच्या विरोधात लढण्यासाठी या नोटा बंद करणं योग्य आहे का नाही हे नागरिकांनीच ठरवावं, असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। या बातम्यांचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे। निर्वासितांना देशाबाहेर काढणार किंवा तुरुंगात टाकणार अशा शब्दात अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांना सरळ इशारा दिला आहे। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेत दाखल झालेल्या स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचं आश्वासन देत सत्तेवर आले होते। ट्रम्प यांच्या विरोधात आधीच प्रदर्शनं करण्यात येत होती, मात्र आता यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। गोल्फमधील उत्तम कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या अदिती अशोकनं काल भारतीय खुल्या गोल्फ स्पर्धेत विजय मिळवला। या स्पर्धेत विजय मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली। तिनं गुरुग्राम इथं झालेल्या हिरो इंडियन ओपन स्पर्धेत लेडीज युरोपियन टूर असं चषक जिंकलं आहे। 18 वर्षीय अदितीला हे चषक जिंकण्यासाठी ऑलिम्पिकपटू असलेल्या अमेरिकेच्या ब्रिटनी लिन्सिकोम आणि स्पेनच्या बेलेन मोझो या खेळाडूंचा सामना करावा लागला। अदितीला या विजयाबरोबरच $60,000 बक्षीस मिळालं असून तिनं क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यापुढचं बातमीपत्र उद्या सकाळी 9 वाजता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा मुंबई तरुण भारत ॲप। नमस्कार।